नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आनी बिहाराचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हांणी आज बिहाराक 3 अमृत भारत एक्सप्रेस गाडयां सयत 7 गाडयो समर्पीत केल्या. रेल्वे मंत्री वैष्णव नवी दिल्ली सावन व्हिडियो कॉन्फरन्सिंगा वरवीं ह्या कार्यक्रमांत वांटेकार जाले, तर उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी हांणी पाटणा जंक्शन वेल्यान गाडयांक पांचवो बावटो दाखयलो. 3 नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाडयो सुरू जाल्ल्यान राज्याची कनेक्टिव्हिटी आनीक सुदारतली, जी विकसीत बिहारा वरवीं विकसीत भारताचे सपन साकार करपाच्या दिशेन एक महत्वाचे पाऊल असा, असे वैष्णव हांणी सांगले.
पहले जहां मात्र 1,000 करोड़ रुपए का बजट होता था, आज वहां पे 10,000 करोड़ रुपए का बजट है. तो एक बहुत बड़ी एक मोदी जी ने देश के विकास के लिए, बिहार के विकास के लिए एक बहुत बड़ी अवधारणा हमारे सामने रखी. जहां पहले कुछ ही गिने चुने प्रोजेक्ट्स हो पाते थे, आज मोदी जी के समय में 1,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स बिहार में आज चल रहे हैं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी हांगा जावपी विकास प्रकल्पांक कशे मुखार व्हेले ते विशीं वैष्णव उलयले.
आज मोदी जी के समय में 1,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स बिहार में आज चल रहे हैं, जिसका लाभ देश को, बिहार के सभी नागरिकों को मिलेगा. रेलवे का इलेक्ट्रिफिकेशन 100% कर दिया, 1,899 किलोमीटर नए ट्रैक बिछाए.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगले की जम्मू आणि काश्मीरातल्या किश्तवाड जिल्ह्याची पंतप्रधान धनधान्य कृषी योजने अंतर्गत आकांक्षी कृषी जिल्हो म्हणून निवड केल्या. सोशल मीडिया पोस्टात डॉ सिंग हांणी म्हणले की हाका लागून शेतीक चालना मेळटली आणि या दुर्गम भागातल्या कृषी उद्योजकांक प्रोत्साहन मेळटले. सरकारान 2025-26 केंद्रीय अर्थसंकल्पात 6 वर्सां खातीर 100 आकांक्षी कृषी जिल्हे विकसित करपाची घोषणा केली. आज जागतिक हृदय दीस. दर वर्सा 29 सप्टेंबराक हृदयरोग, ताचे प्रतिबंध आणि ताचे जागतिक परिणाम याबद्दल जनजागृती करपाक हो दीस मनयतात. केंद्रीय भलायकी मंत्री JP नड्डा हांणी म्हळां की जागतिक हृदय दीस हृदयरोग भलायकेचे महत्व अधोरेखित करता आणि हृदयाकडे संबंधित दुयेसां रोखपाक सक्रिय उपाय योजनांक उर्बा दिता. स्वस्थ नारी सशक्त नारी अभियानान फावो तो परिणाम दिला आणि ही मोहीम गांधी जयंती मेरेन चलतली, असे केंद्रीय मंत्री JP नड्डा हांणी सांगला.
स्वस्थ नारी सशक्त नारी के माध्यम से हम लोगों ने कार्यक्रम शुरू किया और हम 2 अक्टूबर गांधी जी की जयंती तक हम उसको ले जाने वाले हैं. इसमें अभी तक 9 लाख कैंप्स लग चुके हैं, हेल्थ कैंप्स, और इसमें लगभग 3,60,00,000 लोगों की स्क्रीनिंग हो चुकी है.
PM गतिशक्ती सारखेले उपक्रम, सरकारी प्रतिक्रिया ते येरादारी जोडणी मेरेन भारताच्या वाढीची मोख प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात कशी वाढली ताचे विषयी आमच्या खबरा विभागाचो हो असा खासा रिपोर्ट.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या काळात भारताच्या मुळाव्या साधन सुविधांच्या मळार उल्लेखनीय रुपांतर जायत असा. हाच्या मुळा PM गतिशक्तीचो उपक्रम असा जो गती दिवपाक आणि भारताच्या वाढीची मोख वास्तवान रुपांतरित करपी मुखेल योजन असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मतान गतिशक्ती ही समग्र शासनाचे विस्तार असा.
PM गतिशक्ती मास्टर प्लान सरकारी प्रोसेस और उससे जुड़े अलग अलग स्टेक होल्डर्स को तो एक साथ लाता ही है. ये ट्रांसपोर्टेशन के अलग अलग बोर्ड्स को आपस में जोड़ने में भी मदद करता है. ये होलिस्टिक गवर्नेंस का विस्तार है.
2021 वर्षा शुरू झाली PM गतिशक्ती ही राष्ट्रीय मुखेल योजन असा जी समन्वयात्मक प्रकल्पाची अंमलबजावणी करपा खातीर वेगवेगळ्या मंत्रालयांक वा खात्यांक एकठांय हाडून मुळाव्या साधन सुविधा उदरगतीचे एकीकरण करता. पहिलेच खेपे 57 मंत्रालयां आणि 36 राज्यां आणि संघराज्य प्रदेश एकाच डिजिटल माचयेर एकठांय काम करतात. 1,000 परस चड 700 डेटा थर एकठांय करतात. प्रकल्पाचे मूल्यांकन करपा खातीर नेटवर्क नियोजन गटाची एक यंत्रणा संस्थागत केल्यात. आता मेरेन 293 मुळावी बांदावळ प्रकल्प 1,000 रुपया इतले आसात. NPG येवजणे वरवीं 13.59 लाख कोटी रुपयांचे मूल्यांकन केला. GIS आधारित नकाशे, रियल टाइम निरीक्षण आणि मल्टी मॉडल जोडणी वरवीं गतिशक्ती शाश्वत मुळावी बांदावळ तयार करता आणि 2047 मेरेन भारताच्या विकसित राष्ट्र जावपाच्या इच्छेक बळगे दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हानी रेल्वे ते मामार्ग बंदरा ते विमानतळा मेरेन सांगिल्ले प्रमाण भारताचे नेटान वाढपी इन्फ्रा नेटवर्काक लागून जिणेक सोयी वाढत आसा आनी समृद्धी वाढत आसा.
भारतीय हवामान खात्यान गुजरात, कोकण, गोंय आनी मध्य महाराष्ट्रांत आयज घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आशिल्ल्यान हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. तशेंच फुडले 2 ते 3 दीस अंदमान आनी निकोबार जुवे, छत्तीसगड, दर्यादेग आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आनी त्रिपुरा ह्या वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. नेमबाजीत भारताच्या अनुष्का थोकुरान काल दिल्लीत डॉ कर्णी सिंग रेंज हांगा जाल्ल्या ISSF ज्युनियर वर्ल्ड कपान बायलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत भांगरा पदक जिंकले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.